चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलच्या दक्षिणेकडील साखर कारखान्यांनी साखर हंगाम लवकर संपवला। ब्राझीलच्या दक्षिणी केंद्रात यावर्षी शुष्क हवामानामुळे साखर हंगाम वेळेपूर्वी संपवला। गेल्या काही आठवड्यादरम्यान काही कारखान्यांनी पेरणी संपल्याची घोषणा केली। मुख्य ब्राझिलियाई साखरपट्ट्यात इथेनॉलचं उत्पादन 2.4 बिलियन लिटरपर्यंत पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत 45% अधिक आहे। ब्राझीलच्या दक्षिणी केंद्र येथील कारखाने साधारणपणे डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत गाळप करतात आणि त्यानंतर मार्चच्या शेवटपर्यंत पुन्हा नवा हंगाम सुरू होतो, पण यावर्षी काही कारखान्यांद्वारा नोव्हेंबरपर्यंत गाळप सुरू राहू शकेल आणि पुढच्या हंगामाच्या सुरुवातीला सुद्धा अधिक ऊस उत्पादन होण्याची संभावना नाही। युनिकानं सांगितलं की 67 कारखान्यांचा गाळप हंगाम ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत संपलेला आहे। एका वर्षापूर्वी याच काळात 52 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला होता।